आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर. 6 जिल्हा परिषदांवर भाजपाचं वर्चस्व, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश. पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड. राज्यात लवकरच 70,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना. परीक्षांना आत्मविश्वासानं सामोरं जाण्याचा पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला. आणि राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा आजपासून. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल काल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं बाजी मारली आहे. 12 पैकी 6 जिल्हा परिषदांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या राज्यातल्या 731 जागांपैकी 225 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 165 तर शिवसेनेला 162 जागांवर यश मिळालं. काँग्रेसला 55, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 26 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 43 जागा मिळाल्या. 125 पंचायत समित्यांमधील एकंदर 1,462 जागांपैकी सर्वाधिक 459 जागा भाजपानं जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला 306, शिवसेनेला 302, काँग्रेसला 97, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 89 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 46 जागा मिळाल्या आहेत. सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवमध्ये भाजपानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. पुणे आणि कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, रत्नागिरी आणि रायगडमध्ये शिवसेना, सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर लातूरमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेत 73 पैकी 51 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसनं वर्चस्व राखलं आहे. राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेचे आभार मानले आहेत. या यशातून सरकारनं केलेल्या कामावर जनतेनं शिक्कामोर्तब केल्याचं स्पष्ट होत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली. पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांची काल बिनविरोध निवड करण्यात आली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार सुरेश कलमाडी, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचं निधन झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध करून श्रद्धांजली सभेसाठी सर्वांनी वेळ द्यावा असं आवाहन महापालिकेचे गटनेते गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षांना केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर महापालिकेच्या सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या कार्याचं, राजकीय आणि सामाजिक योगदानाचं स्मरण करण्यात आलं. लातूर महानगरपालिकेच्या महापौरपदी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौरपदी स्नेहल उडगे यांची बिनविरोध निवड झाली. तर जालना शहराच्या महापौरपदी वंदना मगरे आणि उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड झाली. नागपूर महापालिकेत नवनिर्वाचित महापौर नीता ठाकरे आणि उपमहापौर लाला हाथीबेड यांनी काल पदभार स्वीकारला. अमरावती महापालिकेतही श्रीचंद तेजवाणी यांनी महापौर आणि सचिन बेंडे यांनी उपमहापौर पदाचा कार्यभार स्वीकारला. राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीनं राबवली जाणार आहे. जवळपास 70,000 अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्यानं केली जाईल. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 50,000 पदं आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील 20,000 पदांचा समावेश असेल. भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्य, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. भरती प्रक्रियेत कोणताही पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्र, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन तसंच डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या नवव्या आवृत्तीच्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 10वी 12वीच्या परीक्षा जवळ येत असल्यानं परीक्षेचा ताण, परीक्षेची तयारी, वेळ व्यवस्थापन अशा विविध विषयांवर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. परीक्षांना आत्मविश्वासानं सामोरं जावं असा सल्ला देताना ते म्हणाले,
एक वीक देख लीजिए परीक्षा के पहले का, सभी चीजों को आपने ऊपर नीचे तो कर ही लिया होगा. आप मान के चलिए आपने जो सुना है, आपने जो पढ़ा है, वो बेकार नहीं गया है, कहीं न कहीं तो स्टोरेज है ही है. वो आप शांत मन से बैठ लीजिए, चिंता मत कीजिए, जैसा पेपर आता है देख लीजिए. दूसरी चीज, अच्छा विद्यार्थी बनना है ना, आपको उस विषय पर ग्रिप होनी चाहिए, तभी तो अच्छे विद्यार्थी बनोगे. सब्जेक्ट पर ग्रिप कैसे आएगी, अच्छा खिलाड़ी कैसे बनता है, सबसे बड़ी बात है वो लगातार कॉम्पिटिशन करता रहता है, उसमें से वो खिलाड़ी बनता है.
लहान स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगाची सुरुवात, विविध छंद जोपासणे अशा अनेक बाबींवर बोलतानाच तंत्रज्ञानाची भीती बाळगू नका, तसंच त्याच्या आहारीही जाऊ नका असं त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. 4.5 कोटी विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी माय गव्हच्या माध्यमातून नोंदणी केली होती अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. येत्या 18 मार्चपर्यंत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळांमध्ये परीक्षा होणार आहेत. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या परीक्षेसाठी यंदा 15,32,487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. संपूर्ण राज्यात 3,387 मुख्य केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीनं महत्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. मंडळामार्फत अधिकृतरित्या प्रसिद्ध आणि छपाई केलेलं वेळापत्रकच ग्राह्य धरावं, अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेनं छपाई केलेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये असं आवाहन मंडळानं केलं आहे. परीक्षांच्या कालावधीत अनेकदा विद्यार्थी मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळ स्तरावरून समुपदेशन करण्यासाठी 10 समुपदेशकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. तसंच राज्य मंडळ आणि 9 विभागीय मंडळात नियंत्रण कक्ष कार्यरत करून हेल्पलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. विद्यार्थ्यांनी कोणतंही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेनं परीक्षेला सामोरं जावं अशा शब्दात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून प्रशांत जाधव.
राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण राबवण्यासंदर्भात शिक्षणतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या समितीनं काल आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या समितीनं राज्यभरात दौरे करत राजकीय नेत्यांसह संस्था संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद कार्यक्रम आणि जनसुनावणी घेतली. लवकरच हा अहवाल मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल 9व्या दिवशीही सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आधी दुपारी 2 पर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत बेशिस्त वर्तन केल्याबद्दल निलंबित झालेल्या 8 सदस्यांनी काल संसद भवन परिसरात निदर्शनं केली. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे, तर लोकसभेतल्या गदारोळाला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. राज्यसभेत काल केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेसचे पी चिदंबरम यांनी चर्चेचा प्रारंभ केला. या अर्थसंकल्पात अनेक योजना जाहीर झाल्या पण त्यांच्यासाठी पुरेसा निधी मिळाला नाही किंवा जाहीर झाला नाही असं ते म्हणाले. हवामान. राज्याच्या काही भागात सध्या तापमानात काहीशी वाढ झाल्याचं दिसून येत आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान किंचित घट झाली आहे. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर. 6 जिल्हा परिषदांवर भाजपाचं वर्चस्व, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश. पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआयचे परशुराम वाडेकर यांची बिनविरोध निवड. राज्यात लवकरच 70,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना, परीक्षांना आत्मविश्वासानं सामोरं जाण्याचा पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला आणि राज्य शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा आजपासून. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.